ओंकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसंपन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गारहस्थे किल एकनाथ सदृशो वृद्धौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। हरि हरि। आज या महिन्याचा चौथा शनिवार आपला अनुषंगिक साधनेच्या केंद्राचा दिवस। स्वामी स्वरूपानंदांनी स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथामध्ये लिहिलेलं 45 क्रमांकाचं पत्र जे आपण अनेक वेळेला खरं म्हणजे घेतलेलं आहे ते आपण आज अनुषंगिक साधनेसाठी घेणार आहोत। ही अनुषंगिक साधना स्वरूपानंदांनी त्यांच्या कुणा सुरू झाला सद्भक्तांना पत्र लिहून आपण तुम्हाला नित्य पाचारत असतो अशा रीतीने मोठ्या प्रेमाने आपल्या सुहृदाला उद्देशून पुढे साधना ही सांगितलेली आहे। ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांचे एखादे मित्र असणार असं वाटतं, गुरुबंधू असणार असं वाटतं। आपण काय करणार आहोत ते मी प्रथम तुम्हाला सांगतो। स्वरूपानंद असं म्हणतात की प्रत्ययी म्हणजे रोज, जेव्हा संध्या समय येतो तेव्हा आणि प्रार्थनेची वेळ होते तेव्हा नित्य नेमे पाचारोनी तुम्हाला समीप आपुल्या बैसवितो। मी तर बसतोच पण तुम्हालाही मी पाचारतो आणि माझ्या शेजारी तुम्ही आहात अशी मी भावना करतो। माझ्या शेजारी मी तुम्हाला बसवून घेतो। अर्थात आपण स्वरूपानंद संध्याकाळी प्रार्थनेची वेळ नेहमी होते तेव्हा जे नित्य ध्यान करतात आपल्याला पाचारून त्यांच्या शेजारी समीप बसवून घेत आहेत अशा भावनेने आपण स्वरूपानंदांच्या शेजारी आहोत अशा भावनेने ही साधना करायची आहे। पुढे ते आणखी काही संतांना मी बोलवतो असं सांगतात ज्ञानदेव निवृत्तीदास तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस सद्भावे सर्वास बैसवितो विवेकानंद रामतीर्थ गौरांग प्रभु एकनाथ सर्वही दिसती आसनस्थ शांत प्रशस्त समयित्या। अनेक संतांना देखील मी बोलावतो आणि तेही माझ्या अवतीभोवती आसनस्थ झालेले आहेत असं मला दिसतं अशी मी भावना करतो असं स्वरूपानंद म्हणतायत। अनेक सुहृत प्रियजन सकलास प्रेमे पाचारोन सहजासनी बैसवोन सद्गुरु स्मरण करीत असे। अशा रीतीने मी सर्वांना बोलवतो, संतांना, आपल्याला म्हणजे तुम्हाला संतांना आणि अनेक काही प्रियजन सुहृद त्यांनाही मी बोलवतो आणि ते सगळे सहजासनामध्ये बसतात, मी सद्गुरु स्मरण करतो। त्यामुळे आपल्याला स्वरूपानंदांच्या समीप त्यांनी बसून घेतलेलं आहे असा भाव ठेवून बसायचं आहे। स्वरूपानंदांनी पाचारण केलेली अन्य संत मंडळी देखील तिथे उपस्थित आहेत असा भाव धरायचा आहे आणि सद्गुरु स्मरण करून आपल्यालाही ध्यानाला बसायचं आहे। ऐसे प्रसन्न वातावरण तेथ रंगोन जाय मन सहज चाले सोहम भजन धारणा ध्यान सुखे होय। आता स्वरूपानंद कशा रीतीने ध्यान करत असत, कशा क्रमाने, ते याच्यामध्ये समजतं। अशा प्रकारची भावना करतात की आपल्याबरोबर संत मंडळी आलेली आहेत। एक सद्गुरु स्मरण करतात, त्यांचं मन संतांच्या सहवासानी आणि सद्गुरूंच्या स्मरणानी रंगून जातं, प्रसन्न होतं आणि त्या प्रसन्न मनाच्या वातावरणाच्या मन रंगून गेलेलं आहे अशा स्थितीमध्ये ते असं म्हणतात की सहज चाले सोहम भजन, म्हणजे सद्गुरु स्मरणानंतर मन प्रसन्न होतं आणि सोहम भजन ते करतात असं आपल्या लक्षात येते। बरोबर, आपल्यालाही तसंच करायचं आहे। ते असं म्हणतात की या सोहम भजनानी काय होतं, तर तोच मी ही धारणा पक्की होते। धारणा पक्की होते, जी धारणा तेच ध्यान दीर्घकाळ आणि तेच अतिदीर्घकाळ म्हणजे समाधी। हे सर्व आपण कशा करता करतो, मनाचे मनपण जावे, चित्त चैतन्य समरस व्हावे, सदाकारे विश्व आघवे वाटे मजसवे ध्यान करी। माझ्या मनाचं मनपण यामुळं पार नाहीस होत सोहम भजन करत राहिल्यावर, तोच मी अशी धारणा धरली जाते। माझं चित्त चैतन्य स्वरूप परमात्म्याशी तदाकार होतं, समरस होतं। चित्त चैतन्याशी समरस झाल्यावर त्या तदाकाराच्या भावनेमध्ये मला असं वाटतं, जे किंचित परिसराचं विश्वाचं स्मरण असतं ध्यानाला बसलेल्या व्यक्तीला, तर सर्वच जण जणू माझ्याबरोबर ध्यानाला बसलेले आहेत, सर्व विश्व आपल्याबरोबर ध्यानाला बसलेलं आहे अशी भावना निर्माण होते असं स्वामीजी म्हणतात। त्यामुळे आता कोणताच अडथळा नाही ध्यानामध्ये। मग ते काय करतात, मन पवनाचा धरोनी हात, श्वास, त्या श्वासावर तोच मी आहे असे सोहम शब्द त्याच्याशी मन आणि पवन म्हणजे प्राण हे एकरूपता साधतात। प्रवेश करिता गगनात, असे काही श्वास घेतल्यानंतर गगनात म्हणजे या मस्तकाकाशामध्ये चिदाकाशामध्ये मी प्रवेश करतो. असा प्रवेश झाल्यानंतर आकळे आत्मा सर्वगत येई प्रचित आपणाते, त्या ठिकाणी मन आणि पवन गगनामध्ये प्रवेश करून थांबल्याबरोबर सर्वगत म्हणजे एकाच वेळेला सर्वत्र असणारा असा आत्मा त्याची प्रचिती येते. पुढे ते असं म्हणतात की प्रसन्न मन गगनी शिरता गगन रूप होते सर्वथा, त्या गगनाचाही द्रष्टा मी ऐसे भाविता उन्मनावस्था अनुभवा ये. मन आधी आत्मरूप होत, विचार उठायला लागले तर मी द्रष्टा होतो. प्रसन्न मन गगनामध्ये प्रवेश केल्यानंतर गगन रूप होतं म्हणजे नाहीस होतं, मनरहित स्थितीचाही मी द्रष्टा होतो. मनरहित स्थिती द्रष्टुत्वानी जर पाहिली तर जो द्रष्टा आहे केवळ पाहणारा त्याच्या भोवती ध्यान एकवटतं आणि त्याला आपण परमात्मा अशा प्रकारची भावना निर्माण होते, उन्मनावस्थेचा अनुभव येतो. ते असं म्हणतात की सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूपनामी बाणला रोमरोमी भावायसा. त्यावेळेला सोहम प्रचिती येते, उन्मनावस्था अनुभवाला येते, म्हणजे तो परमात्माच मी असं समजतं. तो आत्मा कसा आहे, तो शुद्ध स्वरूप आहे. शुद्ध बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप, नित्य कधीच अनित्यता ज्याच्या ठिकाणी नाही असा, स्वामी स्ववर ज्याचं संपूर्ण नियंत्रण आहे, ज्यांनी आपला स्व जाणलेला आहे असा, अलिप्त देह कर्म संसार जगत यापासून अत्यंत अलिप्त, न गवसे रूप नामी नाम रूप यांच्यापेक्षा अत्यंत वेगळा, बाणला रोम रोमी भावायसा असा भाव माझ्या रोम रोमामध्ये भरून राहतो शरीराचा. गगन लंघून या जावे अखंड आत्मरूपी राहावे, अशा रीतीने सोहम भावना निर्माण होते आणि गगन म्हणजे शून्यावस्था ही आत्मभावानी नाहीशी होऊन जाते. विश्व आघवे विसरावे, आपोआप देहाचा विसर पडतो, विश्वाचा विसर पडतो. स्वयेची व्हावे विश्वरूप, विश्व विसरलं जातं, देह विसरला जातो आणि पाठोपाठ आपणच विश्वामध्ये नटून राहिलेले आहोत. विश्व या नावाचा पदार्थ नाही, आपणच आहोत अशा प्रकारचा बोध निर्माण होतो. विश्व आघवे विसरावे स्वयेची व्हावे विश्वरूप ऐसा नाथपंथींचा संकेत. हा खरं म्हणजे नाथपंथांचा संकेत आहे, खूण आहे. दावीती सद्गुरु कृपावंत, ज्यांचं मी स्मरण करून ध्यानाला बसलो, त्या सद्गुरूंनी कृपावंत सद्गुरूंनी हे मला दाखवलं. ते हे दाखवतात, मस्तकी ठेवोनी वरद हस्त अभय देती मज लागी. सद्गुरू अशा प्रकारचा बोध होऊन नाथपंथींचा संकेत मोठे कृपावंत होऊन दाखवतात, वर माझ्या मस्तकावर हात ठेवतात, आणि मला अभय देतात, ही अशी एवढी साधना आपण करणार आहोत। ही साधना लक्षात ठेवून एकाच वेळेला सर्वजण करणं ही कठीण गोष्ट असल्यामुळं केवळ मी तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या दृष्टीने म्हणून आपण काय आणि कसं करणार आहोत तसं मी सांगेन आणि तशा प्रकारे आपण सगळेजण करू। मात्र ही कुठेही इन्स्ट्रक्शन्स देऊन, सूचना देऊन करून घेण्याची साधना अशा प्रकारे घेण्याचा माझा हेतू नाही। ही लक्षात ठेवून खरं म्हणजे ज्याची त्यांनी आपल्या घरी देखील करता येण्यासारखी आहे, पाहिऱ्या काही फार येत असं नाही। घरी करत असताना एखाद वेळेला जर लक्षात नाही आलं आता काय करायचं, तर किंचित डोळे उघडून वाचून परत तसं केलं तरी देखील चालेल। पण एकत्रित समूहाकरता जर करायचं झालं तर, म्हणून मी केवळ ही सर्वांकडून करून घेतो आहे, करून घेणार आहे। त्यासाठी आपण सर्वजण डोळे मिटून शांत स्तब्ध असे बसू। एक मिनिटभर अगदीच शांत निर्विचार असे व्हा। विचारच उठू देऊ नका, एक मिनिट शब्दाचा उच्चारच होऊ देऊ नका। स्वरूपानंद प्रत्येकी आपल्याला बोलावतात, म्हणजे रोज आपल्याला बोलावतात, तसं आजही त्यांनी आपल्याला या संध्या समयाच्या वेळेला जेव्हा प्रार्थनेची वेळ होते आपल्याला पाचारण केलं। आपण त्यांच्या समीप गेलो, त्यांनी आपल्याला त्यांच्या समीप बसवून घेतलं। स्वामीजींच्या समीप आपण बसलो। एवढ्या मोठ्या संतांनी त्यांच्या शेजारी आपल्याला बसवून घेतलं। नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांनी आणखी कित्येकांना बोलवलं। निवृत्तीदास असे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, स्वरूपानंदांमुळे आपल्याला त्यांनी बोलवल्यामुळे हे महात्मे येत आहेत आणि आपल्याला या सर्वांचा लाभ होतो आहे. रामकृष्ण परमहंस विवेकानंद गौरांग प्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू रामतीर्थ एकनाथ महाराज सर्वही दिसती आसनस्थ शांत प्रशांत समयत्या. हा संध्या समय आहे. शांत प्रशस्त समय आहे. कल्पना करता येणं आणि भावनेत रमणं ही मनुष्य मात्राला मिळालेली दैवी संपत्तीच आहे. तिचा वापर आपण करतोय. आणखी कित्येक सुहृद प्रियजन स्वामीजींनी बोलावलेले आहेत. स्वामीजींचे प्रिय स्वामीजींचे सुहृद आपल्यासारखे अशा रीतीने तो सगळा परिसर भरून गेलेला आहे. शांत प्रशस्त समय स्वामीजींच्या सन्निध आपण बसलेले आहोत. सर्व महात्मे आसनस्थ झालेले आहेत. आता स्वामीजी सद्गुरु स्मरण करतील आणि ध्यानाला बसतील. आपणही अर्थात तसंच करायचं आहे. त्यामुळे सद्गुरूंचं स्मरण करून आपले सद्गुरूही आपल्या बरोबर आलेले आहेत अशी भावना या अंगाने तर सद्गुरू स्मरण आहेच. पण सद्गुरूंचं ते ब्रह्मानंद स्वरूप आहेत. अविनाशी चैतन्य स्वरूप शांत आनंद स्वरूप असा परमात्मा म्हणजे ब्रह्म. सद्गुरु ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत. तसंच तो आनंद किंवा ते सुख प्रदान करणारे आहेत कृपाळूपणे. केवळ ज्ञान स्वरूप ज्ञान इनकार्नेट मूर्तिमंत ज्ञान द्वंद्वातीत म्हणजे द्वंद्वाचा कोणताच भाव स्वतःवर ओढून न घेणारे स्वरूपात रमलेले, सुखही नाही दुःखही नाही जन्मही नाही मृत्यूही नाही सर्व द्वंद्वांपासून वेगळे सत्तेशी समरस असणारे गगन सदृश म्हणजे अत्यंत विशाल व्यापक मृदू सबाह्य अशा परमात्म्याशी एक रूपता साधलेले ते परमात्म तत्वच तू आहेस या उपदेशाने जे प्राप्त होतं त्या स्थितीत असणारे तत्वमस्यादि लक्षम एकमेवा द्वितीय नित्य विकाररहित अचल ज्ञानगम्य शुद्ध बुद्धीला शुद्ध बुद्धी स्वरूप देहासकट सर्व जगत व्यापारापासून अलिप्त साक्षी नित्य भावस्वरूप गुणरहित कोणत्याच गुणाचा अभिमान नसणारे सत्वगुणी गुरूंचं लक्षण पाहता पाहता सुख आणि समाधान वाटायला सुरुवात होते. एकूणच प्रसन्न वातावरण स्वरूपानंदांनी समीप बसून घेतलेलं अनेक संत सज्जन आणि त्यातच सद्गुरूंचाही सहवास ऐसे प्रसन्न वातावरण तेथ रंगोनी जाय मन आता आपोआपच तो परमात्मा मी असं स्फुरण व्हायला सुरुवात होते व्हावं होते. सद्गुरूंचा उपदेशही तोच ओम किंवा श्री जे अव्यय अक्षर अविनाशी चैतन्य रूप आनंद शांत स्वरूप परमात्मा तो परमात्माच तू आहेस असं सद्गुरूंचा उपदेश. होय तो परमात्माच मी आहे तेच मी असा आपला प्रतिसाद. अर्थात आपण अक्षर, अव्यय, अव्यक्त, चैतन्य रूप, आनंद, शांत रूप, परमात्मा, सोहम हंसः, तोच मी, अहम हा सहा मध्ये लीन झालेला केवळ परमात्मा शिल्लक. अहम नाहीच आहे. अशा अर्थाचं सोहम चिंतन आता 2-3 मिनिटं तुम्ही तुमच्यापाशी करा. अविनाशी, अव्यक्त, चैतन्य रूप, आनंद, शांत रूप परमात्माच मी. मी देह मन बुद्धी नाही. चिंतनाने आपण सच्चित आनंद शांत स्वरूप परमात्मा अशी भावना करत असताना ज्या मनात संसार आहे ते मन या चिंतन वस्तूशी आणि त्याच्या अर्थाशी तदाकार होतं. मन संसाराला देखील विसरत, मनपणाला विसरत. चित्त चैतन्याशी परमात्म्याशी समरस होऊ पाहत पण देह मन बुद्धी नाही, त्याचा विसरच पडतो. आपण सत अविनाशी चित चैतन्य रूप आनंद शांत रूप परमात्मा सोहम अस्मी इति अशा सोहम भावनायुक्त अशा चित्तानी मनानी आपण अनुग्रहाच्या वेळेला जसे स्वामीजींनी दाखवले तसे मन आणि पवन एकवटून सोहमचे काही श्वास घेणार आहोत. नाभीस्थानापासून मध्यमेतून श्वास घेत सो असं म्हणत चिदाकाशात ऊर्ध्वगामी व्हायचं. मस्तकाच्या प्रदेशामध्ये परमात्म्याशी तदाकारता साधून क्षण दोन क्षण चार क्षण श्वास रोधून धरायचा. हम असा मनोमन उच्चार करत परमात्म्याशी तदाकार झालेला मी म्हणजे जीव परत नाभीस्थानी येतो आहे अशा भावनेनी श्वास सोडायचा. नाभीस्थानापासून मणक्याचा आधार घेऊन आपण वरत जातो आहोत आणि त्याच मार्गाने परत नाभीस्थानापाशी सोहम भावनेनी परत येतो आहोत. असे सहा सात श्वास आपल्याला घ्यायचे आहेत. दोन तीन श्वास घेतल्यावर एक साधा श्वास घेऊन सोडला तरी चालतो आणि परत सोहमचे श्वास. 6-7 श्वास घेऊन झाल्यानंतर एका श्वासाबरोबर चिदाकाशात जाऊन परमात्म्याशी एकरूपता साधून थांबायचं. आणि श्वास आणि मन रोधून धरलेला असताना मनानी चिदाकाशात परमात्म्याशी समरस होऊन तसंच थांबून राहायचं. श्वास नैसर्गिक सुटायचा तेव्हा सुटेल आणि मग श्वासाकडे आता लक्ष द्यायचं नाही. श्वास नैसर्गिक चालू राहील, श्वासावर सोहम करणं बंद. चिदाकाशामध्ये आपण म्हणजे जीव हा शिवस्वरूप होऊन थांबलेला आहे. सर्वगत आत्मा अचानक सापडला. आपण तेच होऊन राहिलो. आता मन उठू देऊ नका, वृत्ती उठू देऊ नका. चिदाकाशात सर्वगत आत्मा सच्चिदानंद होऊन थांबा. के सावध रहा कि कुठलाही विचार उठला तरी सोडून देता आला पाहिजे. मी आत्मा असा विचार नको, असं मन नको, अशी वृत्ती नको. सहज भावाने थांबा. आणि अवांतर कुठलाही विचार उठला आणि सोडून दिला ताबडतोब की तुम्ही वृत्ती शून्य व्हाल, वृत्तीरहितता अनुभवाल. ती वृत्तीरहितता देखील वेगळेपणाने पहा. तुमचा विचाराशी संबंध नाही, वृत्तीरहिततेशीही संबंध नाही. तुम्ही दोन्ही पासून वेगळे आहात. शक्तिरहिततेचा ही द्रष्टा व्हा। तुमच्या ठिकाणी चित्तवृत्ती उठत नाहीये आणि वृत्तीरहित अशा स्थितीचा तुम्ही द्रष्टा आहात। तीही वेगळेपणाने पाहणारे आहात। तुमच्या लक्षात येईल की आता विचारच नाही आणि केवळ पाहणारा आहे। पाहणारा पाहतो आहे चिदाकाशामध्ये पण काहीच पाहत नाहीये, वृत्तीच नाही। अशा वेळेला पाहणाऱ्याला द्रष्ट्याला केवळ स्वतःच भान राहत तसं राहील। द्रष्ट्याला द्रष्टुत्वाचं द्रष्टेपणाचं भान आहे पण दृश्य मात्र काही नाही। त्यामुळे नसलेल्या दृश्यापासून मन मागं येऊन फक्त द्रष्टा स्वरूपाच्या जाणीवेमध्ये आहे। या द्रष्ट्याला नाव नाही, रूप नाही, वर्ण नाही, तो केवळ द्रष्टा आहे, शरीर नाही। सोहम म्हणजे आत्मा तो मी, तो आत्मा आहे शुद्ध। शुद्ध स्वरूप बुद्ध, प्युअर इंटेलेक्ट, केवळ जाणीवरूप, ज्ञानरूप, ज्ञप्ती मात्र। नित्य तो देहरहित असल्यामुळं त्याला अनित्य करण्याचं सामर्थ्यच आता कशात नाही। स्वामी स्वला संपूर्णपणाने जाणणारा स्वतःचा स्वतः अधिकारी आत्मा होऊन आत्म्याचा अधिकारी या स्थितीत विकार नाहीत, लिप्तता नाही, कारण देह नाही म्हणून विकार नाहीत म्हणून लिप्तता नाही, तो अलिप्त आहे। या ठिकाणी देह नाही म्हणून कर्म नाहीत म्हणून कर्मामधली लिप्तता नाही, तो अलिप्त आहे। या ठिकाणी देह नाही, संसार नाही, संसारातली लिप्तता नाही म्हणून तो अलिप्त, न गवसे रूप नामी, अशा रीतीने गगन म्हणजे शून्य दशा ही ओलांडून स्वरूपाशी तादात्म्य पाहून थांबलेले आहात। देह भावना नाही म्हणून देहाच्या सापेक्ष असणारी विश्व भावना नाही, आता असेल ते केवळ आपलं स्वरूप विश्व, गगन म्हणजे शून्य स्थिती ओलांडून आत्मप्रत्यय, आत्मसमाधान, आत्मसुख, स्वात्म शांती, देहाबरोबर सर्व विश्वाचा विसर, उरलेलं जे स्वरूप आहे तेच आता आपलं विश्व, तेच आपलं विश्वरूप, स्वरूपाच्या ठिकाणी विश्वरूप, अशा स्वरूपी विश्वरूपात निमग्न ऐसा नाथपंथींचा संकेत दाविती सद्गुरु कृपावंत, कृपावंत सद्गुरूंनी हा संकेत खूण आपल्याला दाखवली, त्यांच्या कृपेने आपल्याला ती कळली, मस्तकी ठेवून या हस्त अभय देती मज लागी, या ठिकाणी भीती संपली, आता उरली ती केवळ शांती, सद्गुरूंना मनोमन वंदन करू, त्यांच्या सन्निध आणि स्वामी स्वरूपानंदांच्या समीप आपण बसलेले आहोत, स्वामीजींनाही नमस्कार करू, सर्व संतांना ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, रामकृष्ण, विवेकानंद, रामतीर्थ, गौरांग प्रभू, एकनाथ, अनेक सुहृद सज्जन स्वामीजींचे, या सर्वांबरोबर आपण बसलोय, या सर्वांना आपण मनोभावे वंदन करू, आपल्याला आता परिसराचं भान होईल, पण आपण आत्मा, तो परमात्माच मी असा सोहम बोध ठेवून आपण आपल्या इथून पुढच्या सगळ्या देहक्रिया करणार आहोत, हे ध्यान आता आपण विसर्जित करणार आहोत, हरि 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 हरि। जर मनाचं सहाय्य असेल आणि सद्गुरु बरोबर आहेत, संत बरोबर आहेत अशी भावना करता आली तर एक तास चुटकी वाजवल्यासारखा जातो। मनाचं मनपणच निघून जात एका एका क्षणासारखा एखादा तास होणं, अशा प्रकारचं आश्चर्य घडतं। आपण परम सुखात जणू रंगून जातो, तिथून बाहेर देखील यावं असं वाटत नाही। अशा प्रकारचं हे ध्यान स्वरूपानंदांनी जसं सांगितलं तसं आपण लक्षात ठेवून केल्यामुळं केवळ घडलं। हरी 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 बोला। पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की।